नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। यो आसात काय मुखेल खबरो। राज्यात लोकसभा वेचणूक प्रचाराक नेट, घराघरांनी मतदारांच्यो घाटी भेटी आनी घेतात भौशीक बसका। सातमेक जावपी वेचणुकेक मतदारांनी व्हडा संख्येन भायर सरचे म्हणून वेचणूक अधिकारी राबयतात तरेकवार उपक्रम। वैजकीय अभियांत्रिकी, फार्मसी, आयुर्वेदिक आनी नर्सिंग प्रवेश परिक्षा 13 मेक सुरू। शिक्षण खातें घडोवन हाडटा विद्यार्थी आनी शिक्षकांखातीर अभिनव समाजीक विशयावेली रील सर्त। राज्यात लोकसभा वेचणूक प्रचारान नेट घेतला। आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटानावडी आणि पेडण्या श्री भगवती देवीचे दर्शन घेऊन प्रचाराक सुरुवात केली। भाजपाचे उत्तर गोयचे उमेदवार श्रीपाद नायक हांका तेको दिवपाक 2 तारखेक फोंड्या, 3 तारखेक म्हापशा तर 4 तारखेक मडगांवां रोड शो दवरला। हाचे नियोजन करपाक एक बसका जाली। बसकेक मुखेलमंत्री प्रमोद सावंत हाणी मगोचे फुडारी, सरकाराचे समर्थन करपी अपक्ष आमदार हांचे वांगडा चर्चा केली। उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत उलयताना मुखेलमंत्री प्रमोद सावंत हाणी काँग्रेसीचेर खर टिका केली। काँग्रेस हो जातीयवादी पक्ष आणि धर्म आणि जातीचेर आधारित राजकारण करता हे त्यांच्या जाहीरनाम्या वेल्यानच स्पष्ट जाता असो आरोप ताणी केलो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे गोयाकडे भावनिक नाते आसा आणि गोयच्या विकासाक ताणी काय उणे पडूंक दिवंक ना असे मुखेलमंत्री उलयले। दक्षिण गोयात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भौशीक बसका जाली। त्या बसकेक खूप बरो प्रतिसाद मेळिल्ल्या खातीर प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटानावडे हांणी समाधान प्रगटायले। फाल्यां सांजे 5 वरांचेर फोंड्या भौशीक सभा जातली, तर 3 तारखेक 5 वरांचेर म्हापशा घरमंत्री अमित शाह हांची भौशीक बसका जातली असे ताणी सांगले। या बसकेक शेती मंत्री रवी नायक, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, अपक्ष आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये, आतोन वाज, आलेक्स रजिना लॉरेन्स, मगोचे आमदार जीत आरोलकर, भाजपाचे दक्षिण गोय समन्वयक विनय तेंडुलकर हजर आशिले। लोकसभा वेचणुके निमतान मतदारांमदी जागृताय निर्माण करपाखातीर फाल्यां मडगांवांत वेचणूक आयकॉन रॅली जातली। दक्षिण गोयच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडच्यान सकाळी 9:30 वरांचेर रॅली सुरू जातली आणि जिल्हाधिकारी आणि जिल्हा वेचणूक अधिकारी अश्विन चंद्रू रॅलीक बावटो दाखवून सुरुवात करतले। ते उपरांत सकाळी 9:45 एसडीपीडीए मार्केटात सकाळी 11 वरांचेर कोलव्या, तर दनपारा 3 वरांचेर चिचणे, दनपारा 4:30 वरांचेर नावेली, सांजवेळा 5:15 घोगळ आणि सांजवेळा 5:30 वरांचेर मडगावच्या रवींद्र भवनात ही रॅली येतली आणि रॅलीतले आयकॉन मतदारांकडेन संवाद साधतले असे वेचणूक कार्यालयान कळीत केला। लोकसभा वेचणुकेच्या फाटभुयेर वेचणूक आयोगान दिव्यांग आणि 85 वर्सांवेल्या ज्येष्ठ नागरिकांक घरात मतदान करपाच्या सुविधेचो लाव घेवपाक उत्स्फूर्त प्रतिसाद मेळ्ळो। 2312 जाणांनी या सुविधेवरवी मतदानाचो हक्क घेतलो। हातून 1548 ज्येष्ठ नागरिक तर 764 दिव्यांग व्यक्तींचो आसपाव आसा। 3 मे म्हणसर ही सुविधा आसतली। वेचणूक अधिकाऱ्यांनी दिल्ल्या माहितीप्रमाण उत्तर गोंयात 85 वर्सांवेल्या 741 ज्येष्ठ नागरिकांनी आणि 300 दिव्यांग मिळून 1041 जणांनी मतदान केले, तर दक्षिण गोयात 85 वर्सांवेले 807 ज्येष्ठ नागरिक आणि 464 दिव्यांग मिळून 1271 जणांनी मतदान केले। 7 मे दिसा जावपी लोकसभा वेचणुके खातीर मतदारांनी व्हडा प्रमाणात मतदान करपाक भायर सरचे ह्या खातीर दक्षिण गोयात वेगवेगळे जागृताय उपक्रम हातात घेतल्यात। ताचोच एक वांटो म्हणून सध्या दक्षिण गोयच्या दर्यादेग वाठारांनी पॅराग्लायडरांचो आधार घेतला अशी माहिती दक्षिण गोयचे मुखेल वेचणूक अधिकारी अश्विन चंद्रू हांणी दिली। हे पॅराग्लायडर वयर मळबांतल्यान खाला पत्रकां उडयतात, जांचे लोकांनी आपलो मतदानाचो हक्क वापरचो असो संदेश बरयलो आसा। ह्या आदी हेर कांय वाठारांनी अशी जागृताय मोहीम जाल्ली। हीच मोहीम राबयिल्ल्या एका एजन्सीची ह्या कामाखातीर नेमणूक केल्या। 4 दीस दक्षिण गोयात हो असो प्रचार चलतलो। हे पॅराग्लायडर मळबांतल्यान लोकवस्ती आशिल्ल्या वाठारांनी पत्रकां सुट्टले। मतदारांनी कसलोच दबाव घेनासतना स्वेच्छेन मतदान करचे असो संदेश बरयला अशें तांणी सांगले। ह्या मोहिमेचोच एक भाग म्हणून मतदाना दिसा जिल्हो प्रशासनान झाडां रोवपाची कार्यावळ राबयतले। आम्ही वेगवेगळ्या तरांनी लोकांक मतदान करपाक आकर्षित करपाचो यत्न करतात असे चंद्रू हांणी सांगले। फाटली 8 वर्सां हांवें भाजप आणि संघाचे खंयचेच काम मनापासून केलां। हांवें काँग्रेस सोडून भाजपात येवपाचो निर्णय घेतल्या उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतली, तेन्नासावन हांवें भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मनापासून स्विकारली। तेन्नाच्यान म्हज्या मनात काँग्रेस हो विचारूच येना असे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी आज पणजे जाल्ल्या पत्रकार परिषदेत सांगले। म्हज्या मतदारसंघात सयत हेर सुवातांनी लेगीत हांव हिंदू, क्रिस्तांव तशेंच मुस्लिम समाजाक फाटबळ दितां। भाजपा मनीसपणान आनी समाजकारणान म्हणून राजकारण करता। आमी समाजाक तोडपाचें काम करिना अशें मंत्री राणे हांणी म्हळें। जेन्ना आमी राष्ट्रीय पांवड्यावेले कोर समितीच्या बसकेंत आसता तेन्ना प्रधानमंत्री आमकां तुमी खंयच्या समाजाच्या उत्सवाक हाजीर रावले हे विचारतात, तुमी इगर्जेच्या कार्यावळीक गेल्ले अशें ते विचारतात, विविध समाजाच्या कार्यावळींनी आमी मुद्दाम हजर रावात असो तांचो आग्रह आसा अशें तांणी म्हळें। हांव स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपाची विचारधारा घेऊनच लोकांमदी वता। आमकां सगळ्या समाजातल्या लोकांचे फाटबळ जाय। दर वर्सा हांव कार्डिनल हांकां भेट दिता तेन्ना कार्डिनल हांकां प्रधानमंत्री विचारतात, तांचे उपरांतच हांव ट्विट करतां अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले। ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात। वैद्यकीय अभियांत्रिकी फार्मसी आयुर्वेदिक आणि नर्सिंग या व्यावसायिक महाविद्यालय प्रवेशाची प्रक्रिया 13 मे सावन सुरू जातली. दरवर्षाप्रमाण अनुसुद्धा तांत्रिक शिक्षण संचालनालयावरवी प्रवेश प्रक्रिया जातली. तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या गप्पांनी ही माहिती दिली. प्रवेशाची माहिती पुस्तिका तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असा. प्रवेशाचे अर्ज 13 मे ते 24 मे या कालावधीत सकाळी 10 ते 5 मेरेन सादर करची अशी सुचोवणी असा. आयतारा अर्ज घेवचे नात. तांत्रिक शिक्षण संचालनालय परवरी, पाद्री कॉन्सेसांव कॉलेज वेर्णा, डॉन बॉस्को कॉलेज फातर्डा, आग्नेल इन्स्टिट्यूट आसगांव, बांदेकर फार्मसी महाविद्यालय फार्मागुडी हे संस्थांनी प्रवेश अर्ज घेवपाची व्यवस्था आसा. इच्छूक विद्यार्थ्यांनी 24 मे मेरेन अर्ज सादर करचे. वैद्यकीय दंत आयुर्वेदिक प्रवेश नीट परिक्षेच्या गुणांचेर जातलो. अभियांत्रिकी फार्मसी प्रवेश जेई परिक्षेच्या गुणांचेर जातली. परिक्षेचे निकाल जाहीर जावंक नासले तरी या तारखे भितर प्रवेश सादर करपाक आवश्यक आसा अशें तांत्रिक शिक्षण संचालनालयान कळीत केला. शिक्षण खात्यावतीन इयत्ता 12 वी मेरेनच्या विद्यार्थ्यां खातीर आनी शिक्षकां खातीर रील्स तयार करपाची सर्त घडून हाडल्या. शाळेतल्या विद्यार्थ्यांक समाजीक दर्जाची जाणविकाय जावची हो हेत दवरून ही सर्त दवरल्या. हे विशयचे परिपत्रक शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी जारी केला. या डिजिटल युगाच्या जगात सोशल मिडियावेली रील्स आनी व्हिडिओंक खूप महत्व आसा. विद्यार्थ्यांक हांचे आकर्षण आसता देखून तांचे मदीं समाजीक भावना वाळोवपाच्या दृश्टीन समाजातले वेगवेगळे प्रस्न समस्या तांचो नागरिकांचेर जावपी परिणाम अशा गजाली खातीर ही सर्त म्हत्वाची आसा. ही रील्स फक्त समाजीक विषयांचेरच असूंक जाय. 1 मिनिट मेरेन आनी पोर्ट्रेट मोडात ती रिकॉर्ड करूंक जाय. ताका लागून प्रतिमा आनी संगीताचो वापर करूं येता. सर्तकांनी अर्जात आपलो वैयक्तीक तपशील दिवंक जाय पूण ताचो उल्लेख रिलात असूंक फावना. दरेका विद्यार्थ्याक आनी शिक्षकाक एक रील धाडूंक मेळटले. अर्जा वांगडा 30 मे म्हणसर शिक्षण खात्याच्या पोर्टलाचेर रील अपलोड करचे. सगळ्या सर्तकांक डिजिटल प्रमाणपत्र मेळटले तर सर्वोत्तम रील शिक्षण खात्याच्या मिडिया हेडलायनींतल्यान प्रसारीत जातले. किर्तन हे समाजीक प्रबोधन आनी भक्तीचे एक व्हड साधन. किर्तनाचे तंत्र समजून घेतनाच नवोदित किर्तनकारांनी वेगवेगळ्या विषयांचो अभ्यास आनी अध्ययन करप गरजेचे आसा अशे महाराष्ट्रातल्या सातारा हांगाचे वरिष्ठ किर्तनकार पुरुषोत्तम बुवा गरवारे हांणी मत उक्तायला. नागेशी फोंडेच्या श्री नागेश महारुद्र संस्थानात बिलवादल साखळी या संस्थेन आयोजित केल्ल्या 7व्या किर्तन संमेलनाच्या उक्तावण सुवाळ्यात मुखेल सोयरे म्हणून ते उलयताले. यावेळी नागेश महारुद्र संस्थानाचे अध्यक्ष दामोदर भाटकार, ज्येष्ठ किर्तनकार सुहास बुवावजे, बिल्वदलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार सागर जावडेकर, उपाध्यक्ष डॉ राजेंद्र साखरदांडे, सचिव करुणा भाकेरे, संयोजक संजय पाटील आणि हेर मानेस्त हजर आशिले. श्री नारद मूर्तींची पूजा करून आणि मिरवणूक काढून कीर्तन बसकेची सुरुवात झाली. समय पेटवून कार्यावळीचे उक्तावण केले. डॉ राजेंद्र साखरदांडे हांणी कार्यावळीक येवकार दिलो आणि सागर जावडेकर हांणी प्रास्ताविक आणि वळख करून दिली. पुराय कार्यावळीचे सूत्रसंचालन श्रुती हजारे हांणी केले. पणजी शारात सध्या स्मार्ट सिटी खातीर बांदकाम करपाक रस्ते खणप चालू आसा. हांगा हिंदू फार्मसीकडे पोर्तुगीज कालीन इमारतीकडेन खणकाम करताना एक मूर्त मेळ्ळी. ही मूर्ती सादारण 200 वर्सां आदीची आसूं येता असो अदमास आसा. ह्या इमारतीत एक केस कापपाचे दुकान आसा. ताच्या दारा मुखारूच जेसीबीन पदपट काडटा आसतना ही मूर्त मेळ्ळी. ह्या मूर्तीच्या रचनेवेल्यान ती कदंब काळातली आसूं येता असो अदमास आसा. ही मूर्ती आता पुरातत्व खात्याकडेन सुपूर्द करतले आनी ती कितली प्राचीन आसा हाचो सोद घेतले अशें इमेजीन पणजी स्मार्ट सिटीचे सीईओ संजीत रॉड्रिक्स हांणी सांगलां. भारत आणि दक्षिण आशियातल्या चडशा वाठारांनी अंदूचो मॉन्सून हंगाम जून ते सप्टेंबर या मजगती सरासरी परस चड पावस पडपाचो अदमास सेस्कोफान हांणी उक्तायला. दक्षिण आशियेच्या उत्तरेकडलो वाठार पूर्व आणि उत्तर पूर्व वाठारात काय प्रमाणात कमी पावस पडू येता. संवसारभरातली हवामानाची स्थिती, वेगवेगळ्या हवामान माध्यमांचो अदमास आणि हेर कारणावेल्यान हो अदमास उक्तायला. प्रशांत महासागरात सध्या एल निनो स्थिती आसा. उपरांत दर्याचे तापमान निवळून सामान्य स्थितीत येऊ शकता तर मॉन्सूनच्या दुसऱ्या पावण्यात ला निना स्थिती जावपाचे संकेत आसा. या दोन्ही स्थितींचो दक्षिण आशियातल्या मॉन्सूनाचेर प्रभाव पडटा. भारतीय माहिती सेवेची वरिष्ठ अधिकारी मौसमी चक्रवर्ती हांणी आज आकाशवाणी वृत्ताच्या महासंचालक पदाचो कार्यभार स्विकारलो. 1991च्या बॅचीची आयआयएस अधिकारी सुश्री चक्रवर्ती हांकां प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आनी सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनाचे तशेंच आयएनबी मंत्रालयाच्या खुबशा माध्यम संस्थांनी काम करपाचो व्हड अनुभव आसा. 3 दशकांच्या कारकिर्दीत तांणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात कॅबिनेट मिनिस्टरांची खासगी सचिव म्हणून काय काळ प्रतिनियुक्तीचेर काम केला. प्रिन्सिपल डीजी म्हणून सुश्री वसुधा गुप्ता हांच्या सेवानिवृत्ती उपरांत सुश्री मौसमी चक्रवर्ती हांणी पदभार स्विकारला. आनी आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट मुखेल खबरो. राज्यात लोकसभा वेंचणूक प्रचाराक नेट. घराघरांनी मतदारांच्यो गाठी भेटी आनी घेतात भौशीक बसका. सातमेक जावपी वेंचणूक मतदारांनी व्हडा संख्येन भायर सरचे म्हणून वेंचणूक अधिकारी राबयतात तरेकवार उपक्रम. वैजकीय अभियांत्रिकी फार्मसी आयुर्वेदिक आनी नर्सिंग प्रवेश परिक्षा 13 मेक सुरू. शिक्षण खाते घडून हाडटा विद्यार्थी आणि शिक्षकांखातीर अभिनव सामाजिक विषयावेली रील सर्त. आणि इथल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.